नमस्कार. ही पॉडकास्टचा एक वेगळा एपिसोड तुम्ही ऐकणार आहात. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आजचा एपिसोड आहे आणि प्रकृती पॉडकास्टच्या या विशेष एपिसोडमध्ये मी विदुरा टोकेकर तुमचं स्वागत करते. आणि आज आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत, खूप अनुभवी लोकांना ज्यांनी योग शिकवलाय आणि ज्या खूप तरुण आहेत, अशा या आपल्या आजच्या पाहुण्या आहेत. पण त्यांची ओळख करून देण्याआधी, आपला पॉडकास्ट आहे प्रकृती पॉडकास्ट. निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो. आपण त्याच्यात फक्त ढवळाढवळ करायची नाही, योगाच्या मदतीने आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यामध्ये, शारीरिक बौद्धिक मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये खूप मदत होणार असते. आज आपण त्याच्याच बद्दल ऐकूया. आपल्याकडे आलेल्या ज्या अनुभवी आणि तरुण अशा ज्या दोन योग शिक्षिका योग साधक आहेत, त्यांच्याकडून गायत्री शेट्टे आणि श्रुती शिंदे, खूप खूप स्वागत तुमचं प्रकृती पॉडकास्टमध्ये.
नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना सुद्धा 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
गायत्री आणि श्रुती या दोघी जणी डोंबिवलीला असतात. दोघींनी लहानपणापासून गुरुवर्य प्रवीण बांदकर यांच्याकडून योगाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि अगदी लहान वयात लोकांना शाळेतल्या मुलांना आणि बाकीच्याही लोकांना शिकवायलाही सुरुवात केली. योगाची माहिती आणि योगाचं खरं खरं ज्ञान सगळ्यांना व्हावं यासाठी त्यांनी सुहासिनी योग संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, कंपन्या, आदिवासी महिला खेडोपाडी जाऊन सुद्धा त्यांनी योगाचे प्रशिक्षण वर्ग घेत आहेत त्या. तसंच त्यांचे ऑनलाईन सुद्धा योगाचे वर्ग खूप चालू असतात आणि मी फर्स्ट हँड असं वेट करू शकते की अतिशय संतुलित आणि अतिशय चांगल्या पद्धतीने योगाचं शिक्षण या दोघी जणी देतात. आणि आज त्या दोघींनी इथे आपल्या पॉडकास्टमध्ये यायला अगदी तत्काळ होकार दिला, त्याच्याबद्दल आधीच मी तुमच्या दोघींचे मनापासून धन्यवाद तुम्हाला देते. आणि सगळ्यांच्या मनात योगाबद्दल काही प्रश्न असतात किंवा माझ्या मनात आहेत आणि ते मला असं वाटतं की काही माहिती अशी आहे की जी आपण मुद्दामहून जाऊन लोकांना सांगितली पाहिजे, काही गैरसमजही दूर करावेत असं वाटतं. म्हणून आज आपण योग या विषयावर गप्पा मारणार आहोत.
हो हो. सर्वप्रथम आमचा सर्व प्रकृती पॉडकास्ट च्या प्रेक्षकांना नमस्कार आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
मला सांगा, तुम्ही दोघींनी खूप लहान वयात सुरुवात केली योगासन करायला, कितव्या वर्षी तुम्ही सुरुवात केली आणि कितव्या वर्षी सुरुवात करावी योगासन करायला?
सर्वांनी सुरुवात करावी ती 6-7 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर सुरुवात करायला काही हरकत नाही. आता प्रत्येक मुलामध्ये काही ना काही व्हेरायटीज असतात, त्याच्यामध्ये डिफरन्स असतोच की काही मुलं लवकर शांत होतात, समोरचं काय म्हणतोय ते ऐकायला लागतात, अभ्यास करू लागतात. आणि काही मुलं असतात त्यांच्यामधली चंचलता आहे ती वय वाढलं तरी सुद्धा ती लवकर जात नाही. तर मग असे डिफरन्स असल्यामुळे आपल्याला वयामध्येही थोडंसं पुढे मागे झालं तरी काही हरकत नाही. अदरवाईज 5, 6, 7 या वयापासून पुढेही सुरुवात करायला हरकत नाही. आता आम्ही दोघींनी जी सुरुवात केली ती आमच्या वयाच्या 10व्या वर्षापासून, अगदी आम्ही दोघींनी एकत्रच सुरुवात केलेली आहे. काही दिवसांचंच अंतर होतं आमच्या दोघींच्या येण्यामध्ये. आणि आम्ही जेव्हा आमच्या गुरुवर्यांकडे शिकण्यासाठी आलो तेव्हा आमच्या मनात म्हणजे हेतू असाच होता की योगासने आपल्याला यावी, कारण योगासने हा जो एक खेळ आहे तो शालेय खेळ होता आणि तो कसा होता, एक राष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळला जात होता, त्यामुळे तिथे नामांकन मिळावी. तसंच आमचे सुहासिनी योग सेंटरचे मोठमोठे रियालिटी शोज मध्ये कार्यक्रम व्हायचे, जसे इंडियाज गॉट टॅलेंट आहे, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, असं सोनी टीव्ही, कलर्स टीव्ही, इथे आमचे कार्यक्रम व्हायचे. आणि मग ते कार्यक्रम पाहून आम्हाला सुद्धा वाटू लागलं की आम्ही सुरुवात करू. आणि असं एक
जरा श्रुतीला मध्ये बोलताना थांबवते मी, कारण आता तिने ज्याचा उल्लेख केला इंडियाज गॉट टॅलेंट, त्याच्यामध्ये तुझं बर्फाच्या लादीवरची योगाची प्रात्यक्षिक आहेत ती फारच काय म्हणायचं त्याला, मला विशेषण नेमकं सुचत नाही अशी आहेत. आणि ती श्रोत्यांना सुद्धा मी सांगेन की अगदी अवश्य तुम्ही त्याचा व्हिडिओ शोधा युट्यूबवरती आणि बघा, कारण अतिशय संतुलन आणि एकाग्रता यांचं जिवंत उदाहरण आहे ते. तर सॉरी
अगदी जसं तुम्ही आश्चर्याने पाहिला असेल ना तो व्हिडिओ, तसंच आईस योगा हा प्रकार सर्वांनी आश्चर्याने पाहिलेला आहे आणि खूप भरभरून कौतुक केलंय. जसं आपले प्रेसिडेंट माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, ते सुद्धा त्यांनी सुद्धा 2011 मध्ये हा कार्यक्रम पाहिला होता आमच्या सुहासिनी योग केंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांचा, आणि त्यांनी सुद्धा आईस योगाचं भरभरून कौतुक केलं होतं. इवन आईस योगा ही जी कॉन्सेप्ट आहे ना, हीच आमच्या गुरुंनी अशी याच्यासाठी निर्माण केली की सर्व मुलांना आश्चर्य वाटावं की ही मुलं बर्फाच्या लादांवरती योगासने करतायत, एवढं स्लिप होत असताना त्याच्यावरती कंट्रोल्स ठेवून, मस्क्युलर कंट्रोल्स ठेवून एवढे छान योगासने करतायत, मग आपण सुद्धा प्रयत्न करावा, आपल्याला सुद्धा योगासने ते जमिनीवरती मॅटवरती जमावीत. तर असा एक हेतू होता आमच्या गुरुवार यांचा की सर्वांना त्याची आवड निर्माण व्हावी.
पण आता मला सांगा की तुम्ही पण शिकायला सुरुवात केली तरी योगासन किंवा एक खेळाचा एक प्रकार, स्पर्धात्मक प्रकार म्हणून तुम्ही शिकायला सुरुवात केली, पण योग हा जो संपूर्ण ज्याला अष्टांग योग म्हणतात त्याच्याशी तुमची ओळख कधी झाली?
हो.
तुम्हाला हे कधी लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तुमची दृष्टी बदलली का की याच्याकडे बघण्याची? कारण तुमच्या व्हिडिओज मधनं किंवा तुमच्याशी बोलताना असं खूप लक्षात येतं की तुम्ही योगासनांच्या शारीरिक हालचाली पुरत्या तुम्ही मर्यादित ठेवत नाही आहात, तर त्याच्याबद्दल थोडं सांग.
अगदी बरोबर आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन हे झालेलंच आहे. आम्ही सुरुवातीला सगळं कॉम्पिटिटिव्ह दृष्टीनेच आम्ही पाहत होतो योगासन या प्रकाराला, पण त्याचा फायदाही झाला की ती दृष्टी आमची असल्यामुळे आम्ही आमच्या गुरूंकडे येऊ शकलो, पण आमच्या गुरूंनी आमची दृष्टी बदलली, हे ट्रान्सफॉर्मेशन केलं, आम्हाला इतकं खोल हे योगशास्त्र समजवलं की त्याच्यामुळे तुम्ही आता जसं म्हटलात की सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं एक सखोल माहिती म्हणा किंवा हे शास्त्र ऋषीमुनींनी कसं सांगितलेलं आहे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो ते आमच्या गुरूंमुळे. अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, सुरुवातीला आसनांकडे अधिक लोक वळली जातात जेणेकरून त्यांचे शारीरिक काही प्रॉब्लेम्स असतील, वजन वाढलेलं असेल ते कमी करण्यासाठी. परंतु जेव्हा आसनांमध्ये खोल जातो माणूस तेव्हा अष्टांग योगातल्या ज्या सर्व पायऱ्या आहेत त्यामध्ये इनडायरेक्टली तो एंटर करत जातो, त्यामधली सखोल माहिती जेव्हा घेत जातो, अनुभव घेत जातो, आसनांमध्ये त्याची स्थिरता वाढत जाते, मानसिक आणि शारीरिक दोन्हीचा विकास एकत्र होतो, तेव्हा अष्टांग योगातल्या पायऱ्या हळूहळू त्यामध्ये तो कन्वर्ट होत जातो नकळतपणे. आणि या सगळ्या पायऱ्यांमधून जात असताना त्याच्या शरीराला आणि मनाला एक वेगळा अनुभव येत असतो, आणि तो अनुभव जेव्हा येतो त्याला तेव्हा त्याला हे जाणवत असतं की शरीर आणि मन एक होतं म्हणजे योग कसा साध्य होतो. कारण योग याचं मूळ जे आहे ते ऋषीमुनींनी तत्वमसी या आध्यात्मिक जो मानला आहे, अध्यात्माचा पाया आहे, त्यावरती संपूर्ण योगविद्येची एक धारणा रचली गेलेली आहे. कारण आपल्याला सर्वांना सुख हवं आहे, आनंद हवा आहे, आणि तो आनंद शोधण्यासाठी प्रत्येक गोष्ट माणूस करत असतो, आणि हा आनंद हे सुख माणसाला कसं प्राप्त होईल हा जो प्रश्न आहे, यावरती उत्तर ऋषीमुनींनी शोधलं ते म्हणजे योग साधना, नामस्मरण. आणि त्यामुळे या सर्व पायऱ्यांमधून आम्ही देखील जेव्हा योगासना, प्राणायाम या दिशेने वळलो तेव्हा याचा खोल जो विचार आहे तो गुरूंमुळे आम्हाला कळला, आणि त्यामधून आम्ही मग पुढे पुढे वाटचाल करत गेलो तेव्हा योग ही संज्ञा किती व्यापक आहे हे लक्षात आले.
अगदी खरंय. वा, सहसा सर्वसाधारण सगळ्यांचीच अशी समजूत असते की योग म्हणजे योगासनं, शारीरिक हालचाली, लवचिकता आणि बस, म्हणजे आधीचे यम नियम पाळणं. म्हणजे ही तुमची, मला तरी असं वाटतं की योगासनं करण्याकडे तुमची एक तयारी होत जाते या नियमांमधून. म्हणजे जर का तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागणारच असलात आणि त्या शरीराला विश्रांती देणारच नसलात तेव्हा जेव्हा त्याला हवी आहे तेव्हा, आणि मग सकाळी उठून योगासनं केली, तर त्यांचा परिणाम आपल्याला या योगासनांमध्ये पुष्कळ शक्ती आहे, पण आधीचे यमनियम जर पाळलेच नाहीत तर त्याचे लाभही आपल्याला मिळणार नाही. तिथून पुढे एकदम प्राणायामाला सुरुवात केली तर जोपर्यंत शरीराची श्वास धरून ठेवण्याची तयारीच नाहीये झालेली तोपर्यंत प्राणायामाला काय अर्थ राहणार. तर त्यामुळे ह्या सगळ्या एकदम फक्त योगासनांपुरतं, म्हणजे कसं होतं की 2 दिवस जिम करायचं, 1 दिवस योगासनं करायची आणि 1 दिवस ब्रेक घ्यायचा आणि मग 1 दिवस आणखीन काहीतरी करायचं, 1 दिवस झुंबायला जायचं, अशी एक जे काय विभागणी त्यांची केलेली असते तर ती त्यांच्या सोयीने किंवा त्यांच्या आवडीनुसार केलेली असते. पण योगासनं करण्यामध्ये म्हणजे हे अनेक ज्या प्रकारच्या शारीरिक हालचाली आहेत तसंच ही एक योगाचं म्हणजे स्ट्रेचिंग या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जातं. पण योग म्हणजे फक्त स्ट्रेचिंग, योगासनं हे फक्त स्ट्रेचिंग नाही.
अगदी बरोबर. आणि तुमचा प्रश्नही खूप सुंदर आहे, म्हणजे आता अष्टांग योगाची निर्मितीच का झाली? ती याचसाठी झाली की मनुष्याची आत्ताची स्थिती आहे, त्याची शरीराची स्थिती म्हणा किंवा मनाची स्थिती म्हणा, तो शरीराने मनाने जड झालेला आहे. मग अशी एक एक पायरी त्याला पुढे चढत चढत त्याला सुधारणा करायची, त्याच्या शरीरामध्ये त्याच्या विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये सुधारणा करायची, त्याचा सात्विक भाव, त्याचं सात्विक शरीर हे त्याला जर मिळवायचं आहे तर या सगळ्या पायऱ्या आहेत त्या ऋषीमुनीने यासाठी रचलेल्या आहेत की ते आपल्याला सोपं जावं. जसा शालेय अभ्यास असतो, 1, 2, 3, 4 अशा त्या पायऱ्या असतात. जर 1 केली नाही तर आपल्याला 3 समजणार नाही. तसंच यमनियमांचं सुद्धा तितकंच महत्व आहे. यमनियम जर आपल्याला समजले नाहीत तर योगासनांपर्यंत पोचण्यासाठी हे शरीर तेवढं सज्ज होत नाही. तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, जर रात्री उशिरा माणूस झोपला तर सकाळी उशिरा उठणार, मग लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य धन संपत्ती लाभे, हे जे आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. खरं यम नियम काय आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे तर थोडक्यात एक एक्सप्लेन करते. यम नियम म्हणजे थोडक्यात सुंदर सवयी आहेत. आता या सुंदर सवयी जरी आपण यम नियमांचा अभ्यास करताना वाचल्या तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी आपल्या आईकडून, आपल्या घरातल्यांकडून ऐकलेल्या असतात. कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, म्हणजे अहिंसा झाली, सत्य झालं, अस्तेय झालं, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे त्याच्या पायऱ्या आहेत. परत नियमांमध्ये काय सांगितलेलं आहे, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आता प्रत्येक एक एक जे मांडलेलं आहे ना त्याच्यावरती खरं आपण विचार करायला गेलो, चिंतन करायला गेलो तर आपल्याला आपलं कुठे चुकतंय, आपण कशी सुधारणा करायला पाहिजे हे लक्षात येईल. पण वेळेच्या अभावामुळे आपण थोडक्यात समजून घेऊया की आपल्याला फक्त या चांगल्या चांगल्या सवयी आहेत त्या आपल्याला लावायच्या आहेत. तर स्वच्छता, शौच, संतोष, शांतता, शीतलता ही हवी. स्वाध्याय, स्व म्हणजे स्वतःचा अभ्यास, स्वाध्याय, अध्याय म्हणजे अभ्यास. तर या स्वस्वरूपाचा अभ्यास करायला आपल्याला योग शिकवतं. तप, तप म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण धरून ठेवली तर ती लगेच सुटली जाते. जसं रिझोल्युशन्स असतात, बरीच लोक ठरवतात की मी उद्यापासून सुरुवात करणार, पण ती सुरुवात कधी होत नाही. म्हणजे तपाला किती महत्व आहे, सगळ्याचं सगळा आपला अभ्यास किंवा ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या तपातूनच निर्माण होतात. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही आपण करतोय, जे काही आपण जीवन जगत आहोत ते ईश्वराचं जीवन आहे, त्यामुळे मी करत असलेली कर्म, मी करत असलेले सगळे विचार हे ईश्वरच करत आहे या भावामध्ये संपूर्ण जीवन जगणं. म्हणून योग ही एक लाईफस्टाईल आहे, ही एक जीवनशैली आहे हे आपण म्हणू शकतो. तर ईश्वर प्रणिधान कसं आहे, जसं तुकाराम महाराज सांगतात, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, भजन तयाचे चुकवू नका. तर हेच भजन, हेच पूजन, योग म्हणजेच भजन, योग म्हणजेच पूजन. तर इतकं सुंदर शास्त्र ऋषी मुनींनी मांडलेलं आहे. आणि आजच्या योग दिनादिवशी मी हेच सांगेन सर्वांना की प्रत्येक दिवस, 21 जूनच नव्हे तर प्रत्येक दिवस हा योग दिन होऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद पसरू शकतो. कारण एकदा शरीर, जे जड असलेलं शरीर आहे ते हलकं झालं, जे बद्ध असलेले बुद्धी आहे, मन आहे, ती एक चांगली विचारांची धारणा आपल्याला पकडता आली की मग आपल्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी निर्माण होतात.
अगदी खरं आहे. आणि हा इतका समंजस आणि विवेकी विचार करणाऱ्या या मुलींचं वय काय असेल असं तुम्हाला वाटतं? तर या मुली फक्त 21 वर्षांच्या आहेत. त्यामुळे ज्यांना एक सरसकट म्हणतात की लोक की आजकालच्या पिढीला, आजकालच्या तरुणांना यातलं काही समजतच नाही किंवा काय आपली परंपरा, काय आपलं ज्ञान, पण आता तुमच्या समोर दोन अशी जिवंत उदाहरणं आहेत आणि माझी खात्री आहे की त्यांच्या योगसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी इतर अनेकांपर्यंत हे पोहोचवलेलंही असणार आहे की आजच्या तरुण पिढीला हे समजू शकतं, त्यांना हे आवडतं, फक्त हे चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. खूप मला चांगलं वाटलं आज हे तुमच्याकडून ऐकताना. आणि जे तुम्ही दोघी मगाशी सांगत होतात, शरीर आणि मन यांचं एकत्रीकरणच हे होतं, तर ऍक्च्युली जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये शरीर, मन, बुद्धी यांचं सगळ्याच स्वास्थ्य अशी स्वास्थ्याची व्याख्या केलेली आहे. पण नेहमी स्वास्थ्य याच्याकडे जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत लक्ष न देण्याची गोष्ट, असं अशा गोष्टी आहेत की जे आपलं शरीर आणि आपलं मन, पण तसं नसून रोज रोज अभ्यास करणं आणि रोज त्याला निरोगी ठेवणं. कारण आपण रोज जेवतो, रोज झोपतो, त्यामुळे आपण हा योगाभ्यास सुद्धा रोज करणं अगदी आवश्यक आहे.
खरंच आपण आपल्या शरीराच्या माध्यमातूनच हे जीवन जगत असतो, त्यामुळे शरीराला सुदृढ ठेवणं हीच खरी उपासना आहे परमेश्वराची.
पण मला एक सांगा, आता प्रॅक्टिकल यांनी विचार केला तर तुम्हाला याचा पुष्कळ लोक म्हणत असतील की आमची नाईट शिफ्ट असते किंवा आम्हाला फार सकाळी लवकर घर सोडायला लागतं, मुलांच्या सकाळच्या शाळा असतात, तर मग त्यांनी योगाचा अभ्यास करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांनी कुठल्या, दुपारी 4 वाजता योगाभ्यास केला तर चालतो का? आणि म्हणजे आता समजा योगासनं करायची आहेत, आता योग म्हणजे सगळ्यांना योगासनं वाटतं.
ऍक्च्युली कसं आहे, योग आता आपण जेव्हा योगासनांना सुरुवात करतो ना, वेळेचं बंधन कसं असतं की सकाळच्या वेळेत योगासनं केली तर उत्तम, व्यायाम सकाळी केलेला अतिशय उत्तम, पोट रिकामं असतं, शरीर हलकं असतं आणि त्यावेळेस व्यायाम चांगल्या पद्धतीने करता येतो. पण खूप जणांना जर प्रॉब्लेम्स आहेत कामामुळे, व्यायाम करता येत नसेल किंवा वेळ भेटत नसेल, तर त्यांनी जो वेळ भेटेल त्या वेळेमध्ये व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण काय करतो की काम आहे, मला वेळ नाही असं म्हणत संपूर्ण दिवस जातो, पण थोडासा वेळ असतो तो देखील आपण व्यायामासाठी देत नाही, त्यामुळे शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून पोट रिकामं असताना जरी तुमच्याकडे तो वेळ नसला जो वेळ व्यायामासाठी सुटेबल आहे, तरी सुद्धा आपण वेगळ्या वेळेवरती व्यायाम करू शकतो. त्यामुळे आपण दुपारी 4 वाजता म्हणा, पण पोट रिकामं असणं फार महत्वाचं आहे, शरीर हलकं असणं महत्वाचं आहे, जेणेकरून कुठलाही त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने योगासनांना सुरुवात करू शकतो. आणि जे बिगिनर्स असतात, ते बिगिनर्स असताना व्यायाम अतिशय आरामात मार्दक्य युक्त हालचाली त्यांनी केल्या पाहिजेत, आणि माफक असा व्यायाम केला पाहिजे. म्हणजे एकदम जोमाने सुरुवात जरी केली असली तरी सुद्धा व्यायामाचं नीट प्रशिक्षण घेतलं पाहिजे, योगासनांचं योग्य त्या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आपण सुरुवातीला वॉर्मअप चांगला केला पाहिजे, जेणेकरून शरीर हलकं होतं, शरीरामधल्या सगळ्या मुवमेंट्स चांगल्या होऊ लागतात, शरीरामधला बद्धपणा हळूहळू निघून जातो, हाडं जी आहे त्यामध्ये लवचिकता येऊ लागते, सगळ्या स्नायूंना मोकळेपणा भेटतो वॉर्मअपमुळे. आणि वॉर्मअप झाल्यानंतर साधी साधी जी बैठक स्थितीमधली आसनं आहेत ती साधकाने सुरुवात करायला हरकत नाही. आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं आपलं शरीर अजून लवचिक होत जातं, अजून जरा त्यामध्ये इंटेन्सिटी वाढते वर्कआउटची, तेव्हा त्यामधून आपला शरीरच आपल्याला साथ देत जातं आणि शरीरच सांगत जातं की अजून बेंड करू शकतो की नाही करू शकत, या सगळ्यामधून शरीर आपल्याला मार्ग काढत असतं. त्यामुळे त्यानंतर हळूहळू आसनं आपण वाढवत गेलो, त्याचे ड्युरेशन्स वाढवत गेलो तरी सुद्धा चालेल. त्यामुळे आरामात पण लक्ष देऊन, सर्व अवयवांवरती लक्ष देऊन व्यायामाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचा जो भाग आहे सेशनचा आपला, तो प्राणायामाने आपण केला पाहिजे पूर्ण सेशन. म्हणजे आपण आसनं केल्यानंतर जेव्हा शरीर हलकं होतं, सगळे स्नायू आणि सर्व हाडांमध्ये लवचिकता येते, संपूर्ण शरीर पूर्णपणे मोकळं होतं, आणि तेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा त्याचा श्वासावरती खूप चांगला परिणाम होतो, श्वास उच्छ्वास चांगला होतो आणि आपले फुफ्फुसांचे जो दमदारपणा आहे तो देखील वाढतो. शेवटचा प्राणायाम केल्यानंतर आपण शवासन करून संपूर्ण सेशन अशा पद्धतीने एक डिझाईन करू शकतो किंवा करू शकतो अशा पद्धतीने व्यायाम. त्यामुळे खूप सोपा आहे, 1 तास आपण स्वतःला दिला तर अतिशय उत्तम व्यायाम होतो.
खरं आमच्या प्रकृती पडकाच्या श्रोत्यांनी असं एक ठरवलेलं आहे बरं का, की व्यायाम हे रोज करण्याची गोष्ट आहे. ज्या दिवशी व्यायाम नसेल त्या दिवशी जेवायचं नाही, आणि जर का तुमचं जेवायला वेळ आहे आणि व्यायामाला वेळ नाहीये तर त्या जेवायच्या वेळात व्यायाम करून टाकायचा, कारण एक दिवस एक जेवण मिस झालं तर काहीच होत नाही, पण व्यायाम चुकवायचं नाही असं आमचं पॉडकास्टच्या सगळ्या श्रोत्यांनी ठरवलेलं आहे.
वेळेचा जरी अभाव असला ना कोणाला, 1 तास तरी जमत नसलं आणि पहिले फक्त 1-20 मिनिटं जरी वेळ असेल ना तरी सुद्धा आपल्याला व्यायाम करता येतो. सूर्यनमस्कार जरी नित्य नियमित केले तरी सुद्धा आपण आपलं शरीर सुदृढ ठेवू शकतो. रोजच्या रोज धावायला जाणं, चालणं, योगासने करणं, प्राणायाम करणं, हे सगळे प्रकार आपण 1 दिवसात जरी करत राहिलो पण नित्य नियमित, म्हणजे कधी योगासने, कधी धावायला जाणे, कधी सूर्यनमस्कार, तरी चालेल. पण कमी वेळ तरी करा, पण नित्य नियमित करा, हेच आम्ही सर्वांना नेहमी सांगत असतो.
सहसा लोक योगासनाकडे वळतात ती काहीतरी व्याधी निर्माण झाली की वळतात, काहीतरी पाठ लोअर बॅक पेन आहे, खांदे दुखतात, मान दुखते, किंवा शरीर स्थूल झालेलं आहे, अशा वेळेस मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही योगा करा योगा, आणि मग लोक योगासनाकडे वळतात. तर आणि मग लोकांना असं वाटतं की अर्धा तास जिम मध्ये गेलं तर जास्त कॅलरीज जळतात, योगासन 1 तासभर करायला लागतात निदान. तर आता याच्यात कुठलाच हा श्रेष्ठ का कनिष्ठ व्यायाम प्रकार असा मुद्दा नाहीये, पण योगासनांमध्ये योगासनांमुळे शरीराला काय लाभ होतात की जे व्यायाम प्रकार म्हणून योगासनांबद्दल सांगा. कारण असं वाटतं की जोपर्यंत तुम्हाला चांगला घाम येत नाही, जोपर्यंत हृदयाचे ठोके वाढत नाहीत, तोपर्यंत व्यायाम झाला असं आपण समजत नाही.
आता हा मुद्दा सुद्धा सर्वांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. योगासनांनी सुद्धा घाम येतो, योगासनांमध्ये सुद्धा धडधड वाढते,
दमदारपणा वाढतो,
चिकाटी वाढते, दमदारपणा येतो, सर्व स्नायूंना सर्व सांध्यांना चांगली बळकटी मिळते आणि असं शरीर तंदुरुस्त राहतं. आता फक्त फरक काय आहे ते आपण लक्षात घेऊया. जसं धावणं आहे, आता एखादा रनर असेल, ऑलिम्पिकमधला रेग्युलर प्रॅक्टिशनर असेल, तर तो कसा धावेल आणि एक बिगिनर कसा धावेल, त्या दोघांच्या इंटेन्सिटीमध्ये, त्या दोघांच्या पावलं टाकण्यामध्ये, स्पीडमध्ये आणि किती वेळ, म्हणजे ड्युरेशनमध्ये फरक असणारच. तसंच जो व्यक्ती योगासने नित्य नियमित करतो त्याच्या प्रॅक्टिसमध्ये आणि जी व्यक्ती कधी कधीच योगासने करते त्यांच्यामध्ये फरक असतो. तसंच आसनामध्ये सुद्धा काही आसनं अशी आहेत की जी आपल्या सांध्यांसाठी आणि आपल्या स्नायूंसाठी खूप महत्वाची आहेत. जसं एक वेट्स उचलल्यानंतर आपल्या शरीराला बळकटपणा मिळतो, आपले मसल्स आहेत ते स्ट्रेंथफुल बनतात. तसंच शरीराचं वजन ज्या आसनांमध्ये उचललं जातं, जसं शीर्षासन आहे, जसं चक्रासन आहे, ज्यात आपण आपल्या शरीराचं जेवढं वजन आहे 60 किलो 65 किलो तेवढं वजन आपण उचलत असतो. आता हात आणि पाय यांना वगळलं तर संपूर्ण शरीराचं वजन जरी 50 किलो असेल तरी 50 kg वेट आपण चक्रासनात उचलतो. तेच डंबल्सने बघितलं तरी सुद्धा आपण 5 kg 10 kg जे काही डंबल्सचं वेट असेल ते आपण उचलतो. त्यामुळे इथे शरीराच्या माध्यमातून आपण व्यायाम करत आहोत, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार गरजेनुसार व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे व्यायाम कसा आहे, ऍक्टिव्हिटी परफॉर्म फॉर फिजिकल कंडिशनिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इज कॉल्ड एक्सरसाइज. हेतुदृष्ट्या केलेला व्यायाम प्रकार हा आपल्याला महत्वाचा असतो. मग असं कुठलं पाहिजे, शरीराला शिस्त लावणारा व्यायाम पाहिजे, शरीराला शिक्षण देणारा व्यायाम पाहिजे. आणि असा सराव जेव्हा नित्यनियमित होतो तेव्हा शरीराला चांगलं आरोग्य लाभतं. त्यामुळे ज्याला जो व्यायाम प्रकार सुटेबल आहे ते तो करू शकतो. पण आता योगासनांची इथे जी गोष्ट येते ती अशी की योगासने मग सुटेबल कोणाला नाही असं नाहीच, योगासने सर्वजण करू शकतात. आणि हे अगदी योगसूत्रांमध्ये देखील सांगितलेलं आहे, म्हणजे ज्यांनी योगसूत्र निर्माण केली महर्षी पतंजली, ज्यांनी हे योगशास्त्र मांडलं ते स्वतः सांगतात, जाती देश काल समयांवर चिन्हा सर्व देश महाव्रतम. म्हणजे हे सगळ्यात मोठं महाव्रत आहे योगासने. आणि योगासने म्हणजेच योगशास्त्र, जे सर्वांना आपल्याला समजायला पाहिजे, कळायला पाहिजे. आणि ते सर्वजण करू शकतात. ते का करू शकतात, कारण ती सोपी सुद्धा आहेत योगासने. आणि जी योगासने सोपी वाटतात, जसं पद्मासन, फक्त एक पाय इथे मांडीवर घ्यायचा आणि दुसरा पाय मांडीवर घ्यायचा, झालं पद्मासन. पण त्याच पद्मासनाचा सराव आम्ही तासन तास जेव्हा करतो, जसं 1 तास 1.5 तास 2 तास जेव्हा आम्ही पद्मासनात बसून असतो, तर तेव्हा ते त्याच्यामध्ये आम्हाला, आम्ही सेल्फ ऑब्झर्वेशन जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं की हे आसन 1 मिनिटासाठी केलं तर ते काही जणांना सोपं वाटेल, 1 तासासाठी केलं तर ते अवघड वाटेल. तर सोपं, अवघड, बिगिनर, प्रॅक्टिशनर हा प्रकार श्रेष्ठ, हा प्रकार आपल्यासाठी बरोबर नाही, हे सगळे गैरसमज आहेत. आता शरीराला कशाची नीड आहे हे पाहून योगासने निवडणं आणि नित्य नियमित करणं, आता आपण कुठली फिजिकल एक्सरसाइज करतोय त्यालाच फार महत्व आहे.
आणि तुम्ही जसं म्हटलात की असं वाटतं की हृदयाची धडधड वाढल्यानंतर किंवा श्वासोश्वास फास्ट झाल्यानंतर व्यायाम होतो असा बऱ्याच जणांचा समज असतो. प्राणायामामध्ये देखील हेच होतं. भस्त्रिका म्हणजे धावणंच आहे. आपण जेव्हा भस्त्रिका हा प्राणायाम करतो तेव्हा श्वास घेणं आणि सोडणं यामधून हृदयाचीच धडधड वाढते. अनुलोम विलोम, कपालभाती या सगळ्या प्राणायामामधून हृदयाची खूप चांगली मशागत होते, फुफ्फुसांना खूप चांगला दमदारपणा भेटतो आणि त्यामुळे संपूर्ण अवयवांना त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे योगासने, प्राणायाम हे सर्वांना किती महत्वाची आहेत. आणि हा एक झाला शारीरिक भाग. मानसिक भाग आपण जर बघायला गेलो तर यामधून आपल्याला आध्यात्मिक अधिष्ठान असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मानसिक संतुलन जे या आत्ताच्या काळामध्ये माणसाला उपयोगी ठरतं, कारण ताणतणाव इतके वाढलेले आहेत आणि त्यामुळे माणूस डिप्रेशन म्हणा, स्ट्रेस लेवल, अँझायटी असे अनेक प्रकार लोकांना होत असतात. तर या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी योगासनांमध्ये स्थिरता देखील आहे, त्याचबरोबर शरीरामध्ये होणारे चेंजेस, रक्ताभिसरण चांगलं झाल्यामुळे अवयवांना भेटणारा फायदा, शारीरिक फायदा देखील आहे, मानसिक फायदा देखील आहे. म्हणून योगासनं आणि प्राणायाम या दोघांचं एकत्रीकरून आपण चांगल्या पद्धतीने शरीराला खूप चांगलं आरोग्य देऊ शकतो. आणि योगासने ही अशी आहेत की ती घरी बसले आपण छान पद्धतीने व्हिडिओज बघून सुद्धा करू शकतो. सोप्या पद्धतीने आपल्याला कोणी आसन दाखवलं तर पूर्ण स्थिती जमलीच पाहिजे. बऱ्याच जणांचा असा समज असतो की योगासनं जसं ती व्यक्ती करून दाखवते, जी प्रॅक्टिशनर्स करते, समजा आमचे व्हिडिओ कोणी बघते, आम्ही पूर्ण आसन दाखवलेलं आहे आणि हे आसन काय मला जमणार नाही, मग काय योगासनं मला आता ही करता येणार नाही, या वयामध्ये माझं वजन वाढलेलं आहे, तर असा खूप जणांचा समज असतो. पण असं नाही आहे. योगासनांमध्ये आपण जरी त्या मुवमेंटला जरी तयार झालो करायला आणि सुरुवात जरी केली तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदे लोकांना होतात असे आमच्याकडे खूप अनुभव आहेत. की पूर्ण आसन न करता त्या आसनाची अर्धी स्थिती जरी अनुभवता आली तरीसुद्धा शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो.
आता मी नित्यनियमित योग वर्ग घेत असतो त्यामुळे अनेक अनुभव आहेत जे आम्हाला ऐकायला मिळतात. अगदी योगासने त्या व्यक्तीने कधीच केलेली नसतील. समजा त्या व्यक्तीचं वय 50 असेल 55 असेल आणि कधीच योगासने केलेली नाहीयेत, पण आता जस्ट सुरुवात केलेली आहे, तरी सुद्धा आठवडाभरामध्ये काय चेंजेस झाले हे आमच्याशी सर्व योगसाधक आहेत ते शेअर करत असतात, सांगत असतात की आठवडाभरामध्ये माझं वजन उतरायला सुरुवात झालंय, मला हलकेपणा वाटू लागलाय, मला दिवसभर फ्रेश वाटतं. तर अशी फिजिकल एक्सरसाइज आपल्याला महत्वाची ठरत असते. बरोबर,
अगदी खरं आहे तुम्ही सांगत होता तेव्हा मला असं फार असं अनेक उदाहरण माझ्या डोळ्यासमोरून जात होते. निरोगी मन आणि निरोगी शरीर हे अगदी एकत्रच राहतं. तुम्हाला साधं आज पोट साफ झालं नसेल तरी दिवसभर चिडचिड होत राहते, किंवा तुमच्या डोक्यात काहीतरी भयंकर काळजी चिंता असेल तरी तुम्हाला अन्न गोड लागत नाही, असं अगदी आपण मराठीत असं म्हणतोच की इतकं काळजी आहे की अन्न गोड लागत नाही, खावंसं वाटत नाही. त्यामुळे शरीर आणि मन इतकं जोडलेलं आहे. 90% विकार असं म्हणतात की मनोकायिकच असतात, ते मनात आधी निर्माण झालेले असतात आणि त्याची लक्षणं तुमच्या शरीरात फक्त दिसत असतात. योगासनं प्राणायाम या दोन्हींनी शरीर आणि मन मुख्यतः सगळं शांत होणं आणि स्वस्थितीत जाणं, स्वस्थ आज याच्याचकडे आपण सगळे जातो आहोत. तर म्हणजे साधारणपणे काहीतरी आजारी पडल्यावरती त्याच्यावरती उपाय करणं किंवा आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली ठेवणं एवढ्या पुरतच योगाचं स्वरूप मर्यादित आहे का? तुम्ही आता बोलताना योगा अष्टांग योग म्हणालात, पण चार पायऱ्या सांगितल्या तुम्ही, यमनियम आसन प्राणायाम, त्याच्या पुढच्या पायऱ्या काय आहेत आणि मुळात हे योगासन किंवा योग हा करायचा तरी कशासाठी? यम नियम आसन आणि प्राणायाम या ज्या चार पहिल्या पायऱ्या आहेत त्या फक्त बाह्य आहेत, ज्या तुम्हाला बाह्य परिणाम दिसतो,
आणि नंतर जो आहे तो अंतरंग योग आहे, प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी.
पुढच्या ज्या चार पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरिक बदल आंतरिक परिणाम हे जास्त जाणवतात.
आता योग शास्त्राचं जे मूळ आहे ते कुठे जात आहे बघा, म्हणजे समाधी पर्यंत, म्हणजे आपण अंतरंगाकडे वळतो. आता कसं आहे, या पायऱ्याच म्हणजे अशा क्रमाने चढल्या पाहिजेत किंवा अष्टांग योग हा अनुभवायचा विषय आहे, त्यामुळे या पायऱ्या क्रमाक्रमाने चढलं पाहिजे असं काही नाही. आपण नामस्मरणाद्वारे सुद्धा ह्या सर्व प्रोसेसमधून जाऊ शकतो, म्हणजे स्मरण जरी केलं, कारण पोहोचायचं आहे आपल्याला स्वतःपाशीच. जे तत्वमसी हा जो सिद्धांत मांडलेला आहे ऋषी मुनीने, या सिद्धांताला धरूनच संपूर्ण योगशास्त्र आहे. आपल्याला आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे, कारण जे माणूस जे आहे तेच तो स्वतः विसरलेला आहे. जे सुख त्याच्याकडे आहे, जे त्याच्यामध्ये आत्मस्वरूप आहे, ते तो विसरल्या कारणामुळे दुसरीकडे शोधायला जातोय आणि ते शोधण्यामध्ये तो अजून त्याच्या आयुष्यामध्ये गुंता वाढवून घेतोय. आणि म्हणून योगशास्त्र किंवा नामस्मरण या सगळ्यामधून आपल्याला संतांनी ऋषीमुनींनी ही शिकवण दिलेली आहे की जे तुझ्याजवळ आहे तेच तू प्राप्त करून घे, कारण तू स्वतःच एक मोठा आनंदाचा गड्डा आहे आणि तूच आनंद बाहेर शोधायचा प्रयत्न करतोय. कारण सगळ्यामधून शेवटी आनंदाची अपेक्षा असते आणि हा आनंद न मिळाल्यामुळे माणसाला दुःख निर्माण होतं त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणून त्याला योग किंवा यमनियमांच्या पायऱ्या या शेवटी ध्यान धारणा त्याची काय तयार होते की त्याचं जे मन आहे त्याचं जे शरीर आहे ते त्याचं फक्त राहत नाही, ते विश्वासाठी होतं. त्याची जी नियती आहे किंवा त्याची जी धारणा आहे ती अशी तयार होती की देण्याची, तो दाता होतो. कारण त्याचं मनच एवढं निर्मळ होतं की सर्वांमध्ये ईश्वरी तत्व वास करते हे त्याला सगळीकडे दिसू लागतं. आणि असं त्याचं मन झाल्यामुळे, ही धारणा झाल्यामुळे, पुढे त्याचं जे ध्येय आहे किंवा त्याचं जे ध्यान लागलेलं असतं ते एकतत्वावर लागलेलं असतं, स्वरूपावर लागलेलं असतं. आणि त्यामधूनच त्याची जी तंद्री लागते ती समाधी, म्हणजे तो संपूर्णपणे स्वतःला विसरून गेलेला असतो आणि ईश्वरच नांदतोय ही संपूर्णपणे त्याची भावना असते. त्यामुळे आपल्याला योगविद्येमधून जे ऋषीमुनींना सांगायचं आहे, जे संतांना नामस्मरणामधून सांगायचं आहे की जे तुझ्याजवळ आहे, जे तुझं आत्मस्वरूप आहे, ते तू प्रथम जाणून घे आणि त्यामधून पुढे वाटचाल करा. कारण आपण योगासनांना जरी सुरुवात केली, आसनांपर्यंत किंवा प्राणायामांपर्यंत गेलो आणि आपले फक्त हेतू फक्त असे असतील वजन कमी करणे किंवा कुठल्याही रोगांवरती आजार म्हणून सुरू केला व्यायाम त्याने, हे जरी खरं असलं तरी सुद्धा मूळ हेतू काय आहे योगविद्येचा? एकरूपता, शरीर आणि मन एक होणे म्हणजे योग. तर हा योग प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे.
आता योग म्हणजे काय हा जो प्रश्न आहे जो आपल्या प्रत्येकाला पडलेला असतो, खरं आपल्याला योगाचा अर्थ आहे तो आपल्याला महर्षी पतंजलीने सांगितलेलाच आहे. पहिलं योगसूत्र म्हणजे अथ योगानुशासनम. अथ म्हणजे आता आपण योग शिकायला सुरुवात करूया. आता योग शिकण्यासाठी सुरुवात तर बऱ्याच साधकांनी केलेली असेल, त्याला हेतू जरी वेगळे असतील, वजन कमी करणे, अनेक रोग बरे करणे किंवा नित्यनियमित फिटनेस चांगला राहावा म्हणून, हेतू कसंही असले तरी सुरुवात झालेली आहे हे खरंच चांगली गोष्ट आहे. ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी या योग दिनापासून सुरुवात करा हे पण आम्ही सांगूच. आणि त्याच्या पुढचं योगसूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोधः. तर इथेच महर्षी पतंजलीने सांगितलेलं आहे योग म्हणजे काय, तर चित्तवृत्ती निरोध. निरोध म्हणजे कंट्रोल्स. तर सगळ्याच गोष्टींमध्ये जेव्हा कंट्रोल्स यायला लागतात ना, तेव्हा आपण आपल्यामध्ये सुधारणा आणत असतो. मग तुम्ही कशातही त्याचं उदाहरण घेऊ शकता. आहारामध्ये कंट्रोल यायला लागले लगेच स्वास्थ्य आपल्याला मिळतं. जर आत्ताची पिढी आहे ती जास्त मोबाईलचा वापर करते, त्याच्यामध्ये कंट्रोल्स आणले तरी सुद्धा आपला वेळ वाचतो आणि आपण जर आत्मकेंद्रित होतो, जर ऑब्झर्वेशन लेवल आपली वाढते, चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. आज पुस्तकं वाचणारी मुलं कमी, मोबाईल बघणारी मुलं खूपच जास्त, हा आपल्याला फरक दिसतोय. सात्विक आहार घेणारी मंडळी कमी आणि जो आहार ज्यांना म्हणजे जिभेला जे आवडतंय ते देणारी मंडळी जास्त, हे आपल्याला दिसतंय. याचा अर्थ काय, संपूर्ण समाजामधला कंट्रोल जो आहे तो त्याचं संतुलन आहे ते बिघडत चाललेलं आहे. एका प्रवाहामध्ये संपूर्ण पिढी आहे ती वाहत चाललेली आहे आणि त्यामुळे त्या काळात जसा निरोध करणं महत्वाचं वाटलं महर्षी पतंजलींना, तेच गरज आत्ता सुद्धा आहे, संपूर्ण समाजाला आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा हे कंट्रोल्स जेव्हा माणसामध्ये येतात, आहारामध्ये येतात, त्यांच्या वागणुकीमध्ये येतात, त्यांच्या बोलण्यामध्ये येतात, त्यांच्या व्यवहारामध्ये आणि विहारामध्ये म्हणजे संपूर्ण दिनक्रम सगळ्यामध्ये जेव्हा माणूस विचार करू लागतो की मी कुठे सुधारणा करायला पाहिजे, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुधारणा होते. आणि ही सुधारणाच गायत्री सांगत होती, धारणा. अशी सुंदर धारणा जेव्हा माणसाची निर्माण होते तेव्हा त्याला स्वतःचं शरीर चांगलं वाटू लागतं, त्याला स्वतःचं आत्मतत्व दिसत असल्यामुळे सर्वांमध्येच ईश्वर दिसू लागतो आणि अशा तऱ्हेने त्याची दृष्टी सुधारते, विचार सुधारतो. त्यामुळे अंतरंग बाह्यांग हे या योग साधकाचं सुधारल्यामुळे त्यांचं संपूर्ण अंतर्बाह्य स्वरूप त्याला दिसू लागतं आणि असं सुंदर आयुष्य साधक जगू लागतं. म्हणून योग प्रत्येकाने केला पाहिजे, अशी सुधारणा प्रत्येकाने केली पाहिजे.
वा, हे प्रत्येकाच्या जगण्याचं सारच तुम्ही सांगितलं आणि मला खात्री आहे की आजचा एपिसोड जे ऐकत असतील, ज्यांची या विषयाच्या सम्यकपणाशी ओळख झाली असेल, त्यांना नक्की योगासनांचा करण्याचा निदान उत्सुकता आवड हे तरी निर्माण होईल. आणि एकदा योगासनांची गोडी लागली की ती नाही केली तर चैन पडत नाही आणि आपोआपच त्याच्या पुढच्या पुढच्या पायऱ्यांकडे जावं अशी प्रेरणा सुद्धा होऊ लागते. आता तू धारणा आणि सुधारणा, मला असं आता तुमच्याशी बोलताना मला या शब्दाची आणखीन एक नवीन फोड सुचली. आतापर्यंत आपण असं म्हणतो की सुधारणा म्हणजे सुधार करणं, पण मला आता असं वाटतं की योगामध्ये जी येते ते सुधारणा, एक चांगली धारणा आपली बनत जाते असंही त्याच्यामध्ये घडू शकतं. सुंदर धारणा,
सुंदर धारणा.
मला एक तुमच्या दोघींबद्दल मला जरा एक सांगा की तुम्ही इतका वेळ योगासनांचा प्रचार करता, स्वतःचा योगाभ्यास करता, मग तुमचं शाळा कॉलेज बाकीच्या ऍक्टिव्हिटीज किंवा म्हणजे लौकिक जगात राहण्यासाठी जे काही आवश्यक असतं, कोणाला तुमचा अभ्यास असेल, पुढे जाऊन तुम्ही नोकरी करणार असाल, काही ते स्वतःचा व्यवसाय कराल, याच्यातल्या वेळाशी अशी सांगड घातली जाते.
ऍक्च्युली आम्ही योगविद्येशिवाय दुसरं काहीच करत नाही. म्हणजे आम्ही आमचं जे संपूर्ण शिक्षण आहे ते योगविद्येचंच आहे. म्हणजे आम्ही अजूनही शिकत असतो, आमच्या गुरूंकडून मार्गदर्शन घेत असतो, त्यामुळे आम्ही संपूर्ण वेळ हा योगविद्येमध्येच आमचा म्हणजे आमचा जो वेळ आहे तो आम्ही संपूर्णपणे योगविद्येला समर्पित.
आम्ही साध्या गप्पा जरी मारल्या तरी सुद्धा आम्ही योग या विषयाला धरूनच गप्पा मारत
होतो. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही योगाभ्यास करत असता, म्हणजे प्रत्येकाला काही तुमच्यासारखं करणं शक्य नसेल, पण मला असं वाटतं की एक तासभर जो जो मुलगा किंवा जी मुलगी योगासनं करते, प्राणायाम करते, ध्यान करते, तर त्यांना अभ्यासावर लक्ष एकाग्र करणं हे सुद्धा जास्त सोपं जात असेल, किंवा एकाग्रता चटकन होत असेल, किंवा कामामधली एफिशियन्सी
हो
वाढण्यासाठी सुद्धा जी एकाग्रता लागते, जे पटकन नवीन नवीन गोष्टी सुचाव्या लागतात, लोकांशी संबंध चांगले ठेवावे लागतात, या गोष्टीसाठी जे एक मनाची बैठक लागते, मला असं वाटतं की एक तास योगाभ्यासाला दिल्यामुळे आपल्या या क्षमतांमध्ये सुद्धा, म्हणजे लौकिक जगात, या स्पर्धात्मक जगात लागण्यासाठी, वावरण्यासाठी ज्या क्षमता लागतात, त्याच्या सुद्धा पुष्कळ फरक पडत असेल.
हो, एकाग्रतेची जोड मी आवड याला देईन. म्हणजे आवड जर असेल ना तर एकाग्र माणूस त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून आपलं काय होतं की इथे डिस्ट्रॅक्शन्स, जरी विद्यार्थी दशेतनं म्हटलं आपण किंवा जो कामगार वर्ग आहे त्यांचं सुद्धा, ते कामामध्ये लक्ष किंवा क्रिएटिव्ह जे माइंड असतं आपलं, त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला आवड ही महत्वाची आहे. आणि आवड असेल तर तिथे एकाग्रता असते. मग ही आवड आपल्या क्षेत्रामधली आपली केव्हा वाढते? जेव्हा आपल्याला आपल्या क्षेत्राविषयी आणखीन जाणून घ्यावंसं वाटतं. मग हे जाणून घेणं जे आहे ना, हा स्वभाव आपला योगासनांमधून तयार होतो. कारण योगासने करताना आपण जे पाहिलेलं नसतं, जे अनुभवलेलं नसतं, ते अनुभवत असतो. आपण आपले गुडघे, आपले पाय हे आपल्या जवळ खेचणं, त्यांना ताणणं, आपण शरीरापासून थोडंसं दूर, म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग्स आहेत, क्लोज आहेत, फॉरवर्ड बेंडिंग्स आहेत, जवळ येणं, ताणणं, तर हे सगळे ताण आहेत जे आपण कधी अनुभवलेले नसतात, ते अनुभवत असतो. त्यामुळे हे ऑब्झर्वेटिव्ह माइंड आहे ना, ते आपोआप तयार होतं. आणि असं माइंड तयार झालं तर तसं ऑब्झर्वेशनची सवय आपल्याला लागते. मग तो विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याला सुद्धा ऑब्झर्वेटिव्ह माइंडमुळे अजून क्रिएटिव्ह माइंड त्याचं अजून तयार होतं आणि त्याच्यामुळे त्याची आवड वाढते. आवड वाढली की एकाग्रता वाढते. त्यामुळे मला असं वाटतं सर्वांसाठीच हे एकाग्रता वाढवण्यासाठी खूप महत्वाचं साधन आहे.
खूप धन्यवाद तुम्हाला. म्हणजे मला असं वाटतं की हा संवाद, हे संभाषण असंच पुष्कळ पुढे चालू राहावं आणि याच्यात तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं अनुभवण्याचाच हा सगळा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज ज्यांना योगाची ओळख झाली आहे ती त्यांना अधिक दृढ करावी असं वाटेल.
बरोबर.
जर जे लोक आठवड्यातून दोनदाच योग करत असतील त्यांना चार वेळा तरी करावा असं वाटेल. आणि सुहासिनी योग संस्थेची माहिती, त्यांचं डिस्क्रिप्शन, त्यांना सुहासिनी योग संस्थेला आणि या दोघींना, तुम्हाला गायत्री आणि श्रुतीला तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करता येईल यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे. तुम्ही जरूर त्यांचे युट्यूब चॅनल बघा, त्यांचे व्हिडिओज बघा, अतिशय स्फूर्तीदायक आहेत. आणि एक स्वतःला विश्वास वाटेल की आपण यांच्या इतकं नाही तरी यांच्या जवळपास कुठेतरी जाऊ शकतो. मुळात अभ्यास महत्वाचा आणि नियमितता महत्वाची. आणि योग आपण कशासाठी करतो तर कुठलेही सर्कस म्हणून आपण योग करत नाही. शरीरातल्या अवयवांना, मनातल्या विचारांना आणि मेंदूतल्या पेशींना चांगली चालना मिळावी आणि आपल्या सर्व क्षमता, काय म्हणायचं, पूर्ण क्षमतेने आपलं हे जे एक पुष्प आहे ते विकसित व्हावं यासाठी आपण योगाकडे वळूया, असं यांच्या वतीने मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते. खूप धन्यवाद पुन्हा एकदा श्रुती आणि गायत्री, तुम्ही आलात. आणि मला असं वाटतं आपण पुन्हा एखादा एपिसोड करूया.
विदुलाजी, तुमचे देखील खूप खूप आभार. या प्रकृती चॅनल वरून आम्हाला सर्व प्रकृती पॉडकास्टच्या श्रोत्यांशी संवाद साधता आला, खूप आनंद झाला.
आणि तुम्हाला सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
तर आजचा निसर्ग विचार असा आहे की स्वास्थ्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नाही, त्याच्यात मानसिक स्वास्थ्य, आत्मिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य ही सगळी स्वास्थ्य येतात आणि की जी योग साधना केल्याने सहज साध्य आहेत. धन्यवाद मंडळी हा एपिसोड शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. चला तर मग आठवड्याभर रोज व्यायाम करूया, दोनदाच जेवूया, किमान 7 तास सलग झोप घेऊया, ताजी फळं भाज्या भरपूर खाऊया, नकारात्मक विचारांच्या विषयापासून दूर राहूया, मज्जा करूया, पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.